ख्रिस्त मवाला भाउस अन बिहनेस तुम्हाला खेसाला प्रभु सुने नामा प्रेमी सलाम। आज आपले ऐकू देवनी गोट भाग 14 अरण्यमा रखडूला। देव तेने करारना भाग रूपमा जे नियम तेने पासी पाळवूला माग हता ती सांगे हून मग ते सिनाय डोंगरवर हून निघणार। देवनी तेहाला वचन न देस जो कोणान सांगायचे होता तेने तेवतेला ली जावला सुरुवात करी। आबूट ना खाम कणांकडं पुढं जा नि तेने माग घेत। देवनी अब्राहम इसाक नि याकूबला वचन दिदेल होता काय तो तेहने पिडेला तो वचन ना देश दिल। पण आता तठ बहु देशनी जाती वस होती तेहाला कणानी सांग होतात कणानी देवला पूज पण नि होतात काय आज्ञाधीन पण नाही होतात ते खोटे देवनी भलाय निवेट काम करत होतात। देवने इज्रायली सहला सांगा तुम्हाला वचन देशमा आख्खा कणानिकन सुटा हुयुला तेहने हारे सलाह नको करा नि तेहने हारे लगन पण नको करा। तुम्हाला तेहने आख्खे मूर्तीना नाश करूलाज तुम्ही माने आज्ञा नी पाळा तर तुम्ही माने जाग तेहने मूर्तेला पूजसे। जदव इज्रायली कणानने सरहदशी पोहोचनात मुसानी 12 माणसाला पसंत केत। इज्रायलने आख्खे कुळमाहून एक तेनी ते माणसाला ते देशनी खबर काढूला दवाडात काय तो देश कोणाने जिसा हा ती हेरा तेहाला कणानिशी पण खबर काढूला सांगा काय ते शक्तिशाळी हात काय कमजोर। 12 माणसा 40 दिवस सुधी कणानमा हिंडणात नि तेने मागून ते पासा जाणार। तेही लोकाला सांगा देश नि जमीन बेस फळ दे इसी हा नि तेमा बुहू पाखूय पण तेमा तले 10 जासूसी सांगा साहार बुहू मजबूत आहा नि लोका राक्षस दिसा आहात। आपले तेहवर हमला करू तर ते खरी जापाला हरवी होऊन मारी टाकती। लेगज कालेब नि यहोस्वा दुसरा 2 जासूसी सांगा ती खरा आहा काय कणांना लोका उच्चा नि राक्षस दिसा आहात पण चोकस आपले तेहाला हरवी सकजहन। देव आपलेसाठी युद्ध करील पण लोका कालेब नि यहोस्वाना नि आयकणात ते मूसा नि हारूनवर रग करणार नि सांगा काहाला तू आम्हाला ये भयानक जागामा लईना हास आम्हाला अठ युद्धमा मरूला करता नि आमने बायका नि पोसा गुलाम बनत तेने करता आम्हाला मिसरमा राहूला पड होता। लोका मिसरमा पासा जावलासाठी अलग आगेवान साहला पसंत करूला माग होतात। देव तेहकन बुहू रग करना नी तो मुलाकात मांडवमा आना। देवनी तेहाला सांगा काहा काय तुम्ही माने विरुद्ध विद्रोह करना हात तहा तुम्ही आख्खा लोका जंगलमा भटकसे। कालेब नि यहोस्वा शिवाय आखाज जे 20 वरीस नीत तेने करता मोठा हवात मरील नि कधीच वचनने देशमा नी जा। जद्व लोका हे ती ऐका तद्व लोका पदर ना करेल पापसाठी दिलगीर होईनात तेही पदर ना हतेर उचलात नि कणान देशने लोकावर हुमला करा। मुसानी तेहाला जावला ना पाडी काहा काय देव तेहने हारी नी हता पण तेही तेना नी ऐका। देव तेहने हारी ये युद्धमा नी जाल अन तेहनी हार होईने नि तेहा मासला बुहू लोका मरी गेत। तद्व इज्रायली कणानहून पासा आणात नि 40 वर्ष सुधी जंगलमा भटकणार। ये 40 वर्षा जेमा इज्रायलना लोका जंगलमा भटकणार तद्व देवनी तेहना पोषण करा तेनी तेहाला आबूटनी भाकर जी मान्ना सांगायच ती दिदी तेनी लावरी ना टोळा दवाडात जी वचले कदना लिटू काहा नि तेहने तंबू वचे तो लईना कायते तेना मांस खाय सकत। ये समय मा देव नी तेहना डगला नी तेहना चंपल मेलवाड़ा हुयु दिल नी है। देव नी तेहला चमत्कार ने रूप मा खड़क मा हुन पानी दीदा। पन ये आखा तरी इजरायल ने लोका ही देव अन मूसा विरुद्ध कचकच करनात। तरी पन देव अब्राहम ईसाक नी याकूब साठी पदरना वचन साठी विश्वासू रहना। दूसरी बार जदव लोका पासी पानी नी हता देव नी मूसाला सांगा डोंगरला सांग नी पानी बाहेर येईल। पण मूसा ने आखे लोका सुंबूर देव नी आज्ञा नी पाळे आणि डोंगरला सांगूला टाकी होऊन तेने दोन वार डोंगर ने काठी कन दिना। आखे लोकासाठी खडक माहून पाणी निघ्याना पण देव मूसावर रग करना नी सांगा तू वचन ने देशमा नी जास। 40 वर्ष सुधी इज्रायल से जंगल मा भटकनात। मागून ते आखा जे ही देव ने विरुद्ध बळवा करेल हता ते आखा मरी गेत। तेने मागून देव लोकाला वचन ने देश नी हद वर ली गे। मूसा आता बुहु डवर हुई गयल तहा देव ने योहोशवाला लोकाला दोरूला नी तेहनी मदद करूला साठी पसंद करेल। देव ने मूसाला वचन दिदा काय एक दिस तो मूसा ने जिसा परबोधकला दवाडील। तद्व देव ने मूसाला सांगा तू डोंगर ने सेडावर चढ़ी ज जठून तू वचन ना देश हेरी सकस। मूसा ने वचन ना देश हेरा पण तेला तेमा जावलानी अनुमति नी दीदी। तद्व मूसा मरी गे ने इज्रायल ने 30 दिस सुधी शोक करनात। यहोशुआ तेहना नवा आगेवान बनना। यहोशुआ बेस आगेवान हता कहा काय तो देव ने आज्ञा ने आधीन हता। बाइबल नी गोट निर्गमन 16:17 अध्याय गणना 10:14 अध्याय आन 20 अध्याय 27 कलम सुधी आन पुनर्नियम 34 अध्याय।